तुलसीदास आणि कबीर. लेखक डॉक्टर अशोक कामत. वाल्मिकींबरोबर कालिदास, भवभूती, क्षेमेंद्र इत्यादी अनेक सारस्वतांनी रामकथा संस्कृतातून लिहिली, पण रामकथेचे आद्य निवेदक म्हणून आदिकवी वाल्मिकी यांचाच अग्रमान आहे. मध्ययुगात जेव्हा भारतात तमिळ, तेलुगू, कानडी, मराठी, बंगाली, हिंदी या प्रदेश भाषा उदयास आल्या, तेव्हा कवींनी आपापल्या भाषेत रामकथेचे गायन सुरू केले. कंबनाने ई रामावतारम हे तमिळ रामायण 10व्या शतकापूर्वीच लिहिले. कृत्तिवासाने बंगला रामायण रचले. श्रीधर मोरोपंतांनी मराठीतून रामकथा सांगितली.
सॅम्पल कंप्लीट. रेडी टू कंटिन्यू.